नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी हे तीन देशांच्या भोंवडेवेल्यान आयज नवी दिल्लीत येवपाक भायर सरल्यो. मलावीचे उपराष्ट्रपती मायकल बिझवीक उसी आणि हेर उंचेल्या अधिकाऱ्यांनी तांकां पारंपारीक रितीन निरोप दिलो. राष्ट्रपती मुर्मू हांच्या ह्या तीन दिसांच्या भेटे उपरांत भारताच्या अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी देशावांगडच्या इतिहासिक संबंधांचो नवो अध्याय सुरू झाल्याचे आकाशवाणीच्या खबराकारान म्हळा. ह्या सप्तकभराच्या भेटे मजगती राष्ट्रपती मुर्मू हांणी तिनूय देशांच्या फुडाऱ्या वांगडा द्विपक्षीय बसका घेतल्यो, तशेंच भारतीय समुदायाकडेन लेगीत चर्चा साधली. आफ्रिकी देशाकडले नाते अदीक घटमूट करपा खातीर हे भेटेचो फायदो जातलो. भारत आणि मेक्सिको ह्या दोनूय देशां मजगतीचे परस्पर संबंध भोव आयामी आणि घटमूट जातले असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हळा. भारत मेक्सिको वेपार आणि गुंतवणूक शिखर परिषदेत त्यो उलयताल्यो. मेक्सिको शाराचे अर्थिक उदरगत मंत्री मानोला अल्दामा हे लेगीत हे परिषदेत वांटेकार जाल्ले. भारत देशांत वखदां निर्मिती, उत्पादन आणि वाहन मळार वाड जायत असा तेन्ना हातूंत गुंतवणूक करपाची संद आशिल्ल्याचे अर्थमंत्री सीतारामन हांणी सांगले. डिजिटल मळार भारत संवसारीक पांवड्यार फुडारपण करपा खातीर सक्षम असा तेन्ना दोनूय देशां मजगती अर्थिक सहकार्य वाडोवपा संबंधात कित्येक मार्ग उक्ते आशिल्ल्याचे सीतारामन हांणी नमूद केले. मजगती मेक्सिकोच्या अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामन हांची भेट घेतली. ह्यावेळेर दोनूय देशातले अणभव, सहकार्य आणि भारतातल्या डिजिटल बदलांचेर दोनूय देशांच्या अर्थमंत्र्यांमदी चर्चा झाली. अर्थमंत्री सीतारामन 17-20 ऑक्टोबर मजगती मेक्सिकोच्या भोंवडेर आसात. ह्या मजगती त्यो महत्वाचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यो. विजया राहटकर हांची राष्ट्रीय बायला आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या. हे संबंधित बायला आणि भुरगी उदरगत मंत्रालयान आयज अधिसुचोवणी जारी केल्या. राहटकर हांणी ह्या पयली महाराष्ट्राच्या राज्य बायला आयोगाचे अध्यक्ष तशेंच औरंगाबादची महापौर म्हणून लेगीत काम केलां. तशेंच तांच्यांनी भाजपाच्यो राष्ट्रीय सचीव आणि भाजपा महिला विभागाच्यो अध्यक्ष म्हणून काम पळयलां. तशेंच डॉ अर्चना मुजुमदार हांकां राष्ट्रीय महिला आयोगाच्या वांगडी पदार मंत्रालयान नेमणूक केल्या. जम्मू काश्मीराचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हांणी आयज नॅशनल कॉन्फरन्साचे ज्येष्ठ फुडारी मुबारक गुल हांकां केंद्रशासित प्रदेशाचे विधानसभेचे तात्पुरते सभापती म्हणून सोपूत दिलो. श्रीनगराच्या राजभवनात जाल्ल्या सुवाळ्यात मुबारक गुल हांकां हो सोपूत दिलो. भारतीय हवामान खात्यान फुडले 2-3 दिसांत तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक ह्या देशातल्या दक्षिण वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर फाल्या आणि सोमारा अशीच परिस्थिती असतलो असो अदमास असा. अस्तंत बंगाल आणि ओडिशा हांगाय ह्या महिन्याच्या 23 आणि 24 तारखेक व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय असा. वायव्य, अस्तंत, मध्य आणि ईशान्य वाठारांनी व्हडलोसो पावस पडचो ना असो अदमास असा. भारतीय हवामान विभागाप्रमाण उत्तर अंदमान दर्यांत चक्रीवादळासारखी स्थिती तयार जावपाची शक्यताय असा. हे खातीर ह्या महिन्याच्या 22 तारखेक बंगालच्या उपसागराचेर उण्या दाबाचो पट्टो तयार जावपाची शक्यताय असा अशें हवामान विभागान म्हळां. श्रीलंकेच्या लागवड वाठारातल्या 9 शाळांची उदरगत करपा खातीर भारतान अनुदान आधार वाढयला. श्रीलंकेच्या विनवणेप्रमाण भारत सरकारान आपली अर्थिक वचनबद्धताय दुपेटीन वाढयल्या आणि प्रकल्पाचो वट्ट खर्च 60 कोटी SLR मेरेन वाढयला. शुक्रारा भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे शिक्षण सचिव JM थिलाका जयसुंदरा हांचे मदीं राजनयिक पत्रांचेर सयो जाल्यो. साधन सुविधा सुदारपाचेर लक्ष केंद्रीत करपी हो उपक्रम श्रीलंके वांगडा भारताच्या व्यापक उदरगत भागीदारीचो एक भाग असा आणि हातूंत वेगवेगळ्या प्रकल्पांवरवीं शिक्षणाक प्राधान्य दिलां. शाळांचे नवनिर्माण, ई लायब्ररी सेटअप, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रां आणि स्मार्ट वर्ग अशा मळांचेर भारताचो आधार असा. इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता.